करिंथकरास पहिले पत्र अध्याय 15। बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हा सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुम्हाला तारण मिळाले आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो। ज्या वचनाने तुम्हास ही सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे। मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून दिले, त्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला। धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी उठविला गेला आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला। त्यानंतर तो एकदम 500 अधिक बंधूंना दिसला, त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येकांनी महानिद्रा घेतली आहे। त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितास दिसला, आणि जणू काय अकाळी जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला, कारण प्रेषितात मी कनिष्ठ आहे। मी प्रेषित म्हणावयास योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला, तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे, आणि मजवर त्याची जी कृपा ती व्यर्थ झाली नाही, कारण त्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले। ते मी केले असे नाही, तर मजबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले। सारांश, मी असो किंवा ते असो, अशीच आम्ही घोषणा करीतो आणि तुम्ही असाच विश्वास धरिला।
आता ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे अशी त्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुम्हातील कित्येक जण कसे म्हणतात? मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठविला गेला नाही, आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ, आणि आम्ही देवाविषयी खोटे साक्षी असे ठरलो, कारण देवाविषयी आम्ही अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठविले, पण मेलेले उठविले जात नाहीत तर त्याने त्याला उठविले नाही। मेलेले उठविले जात नाहीत तर ख्रिस्तही उठविला गेला नाही। ख्रिस्त उठविला गेला नाही तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापात आहात, आणि ख्रिस्तामध्ये ज्यांनी महानिद्रा घेतली आहे त्यांचा नाश झाला। या आयुष्यात आपण ख्रिस्तावर आशा ठेवणारे असे केवळ हो, तर मग सर्व मनुष्यांपेक्षा आपण लाचार आहो।
तरी पण ख्रिस्त महानिद्रा घेतलेल्यातले प्रथम फळ असा मेलेल्यातून उठविला गेला आहेच। मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे। जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील, पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे। प्रथम फळ ख्रिस्त, मग ख्रिस्ताच्या आगमन काळी जे त्याचे होणार ते लोक, नंतर शेवट होईल तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नाही तशी केल्यावर देव पित्याला तो राज्य सोपून देईल, कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे। शेवटला शत्रू जो मृत्यू, तो नाहीसा केला जाईल। त्याने सर्व वश करून याच्या पायाखाली ठेविले, परंतु सर्व वश केले आहे असे जेव्हा म्हटले तेव्हा ज्याने त्याला सर्व वश करून दिले तो अर्थातच बाहेर राहिला। त्याला सर्व काही वश झाले असे जेव्हा होईल तेव्हा ज्याने त्याला सर्व वश करून दिले त्याला पुत्रही स्वतः वश होईल, यासाठी की देवाने सर्वात सर्व असे व्हावे। असे नसल्यास मेलेल्यांबद्दल जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? जर मेलेले मुळीच उठविले जात नाही तर त्यांच्याबद्दल तो बाप्तिस्मा का घेतात? आम्हीही घडोघडी प्राण संकटात का पाडतो? बंधुजन हो, तुम्हाविषयी जो अभिमान मला ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्या ठाई आहे, त्याची शपथ घेऊन मी म्हणतो की मी रोज रोज मरतो। इफिसात मी श्वापदाबरोबर लढाई केली ती मनुष्यांच्या साधारण हेतूने केली असती तर मला काय लाभ? मेलेले उठविले जात नाही, तर चला आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरावयाचे आहे. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. धार्मिकतेसंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकास देवासंबंधाने ज्ञान नाही. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो.
आता कोणी म्हणेल मेलेले कसे उठविले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरितोस ते न मेले तर ते जिवंत होत नाही, आणि तू पेरितोस त्याचे भावी अंग तू पेरित नाहीस, तर नुसता दाणा तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल. देव आपल्या संकल्पाप्रमाणे त्याला अंग देतो, म्हणजे बीजातल्या प्रत्येकाला ज्याचे त्याचे अंग देतो.
सर्व देह सारखेच नाही, तर मनुष्यांचा देह हा एक प्रकार, पक्ष्यांचा देह हा एक प्रकार व माशांचा देह हा एक प्रकार. तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहे, पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. सूर्याचे तेज वेगळे, चंद्राचे तेज वेगळे, ताऱ्यांचे तेज वेगळे, ताऱ्या ताऱ्यांच्या तेजात भेद आहे. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. विनाशीपणात पेरले जाते, अविनाशीपणात उठविले जाते. अपमानात पेरले जाते, गौरवात उठविले जाते. अशक्तपणात पेरले जाते, सामर्थ्यात उठविले जाते. प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते. जर प्राणमय शरीर आहे तर आध्यात्मिक शरीरही आहे. त्याप्रमाणे शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम आहे, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीपासून मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गापासून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहे, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच ते स्वर्गातले तेही आहेत. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले, तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हास एक गूढ गोष्ट सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व बदलून जाऊ क्षणात, निमिषात, शेवटल्या करण्याच्या वेळेस. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात ग्रासिले गेले आहे, असा जो शास्त्रलेख तो पूर्ण होईल. अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे, मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियम शास्त्र आहे. तरी जो देव आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो, त्याची स्तुती असो. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर, आढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अति तत्पर असा.